तशी एक गोष्ट आहे छोटीशी. एक माणूस असतो, तो दिव्याखाली काहीतरी शोधत असतो, खूप शोधतो खूप शोधतो. तेवढ्यात त्याचा मित्र आहे. मित्र म्हणतो, काय शोधतोय? अरे म्हणे, माझी किल्ली हरवली, किल्ली शोधतो. ठीक आहे म्हणे, मी पण शोधायला लागतो. ते अर्धा तास शोधतात. शोधून झाल्यावर त्या मित्राचा प्रश्न पडतो की अरे याला विचारू तर खरं की कुठे हरवली, नाहीतर म्हणजे तिथे शोधलं तर पटकन सापडे, त्याला ते कुठे हरवली. ते म्हणते की त्या ग्राउंड आहे ना, तिथे हरवले म्हणे अंधारात. अरे मग तू इथे का शोधतोय? अरे पण इथे दिवा आहे ना, तिथे अंधारात जाऊन कुठे शोधणार. अनेक वेळा जेव्हा आपण आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधतो, तेव्हा असंच असतं की आपल्याला जे क्षेत्र माहिती आहे त्याच्यामध्ये ते उत्तर शोधायचा प्रयत्न करतो. खराच प्रश्न कुठनं उद्भवला आहे हे न बघता. आणि मग हे शरीर, मग या शरीराचा सुख सोयी, मग त्याला लागणारा पैसा, मग तो पैसा जास्तीत जास्त कसा मिळवायचा, आणि कमीत कमी कसा तो दुसऱ्याला न देता आपण उपभोग करू, याच्यामध्ये मग आपलं सगळा जो स्ट्रेस वाढत जातो. एक छोटीशी क्लिप आहे, एक 5-6 मिनिटाची, पण आता हा ऑडिओ सिस्टीम कसं मदत करतो मला ते बघायचं आहे. आवाज कमी कर. हे आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम नका वाढू, आवाज काय एवढा विशेष नाही, एवढं सगळं त्याच्याकडे ऑलरेडी आहे. त्यामुळे फक्त आपल्या शरीराबद्दल माहिती आहे म्हणून शरीरामध्येच काही तरी सोल्युशन सापडतील असं जे आपण बघतो, आणि त्यामुळे कधी एखाद वेळेस आपली सिच्युएशन अशी होऊ शकते. पण आपल्या अनेक शास्त्रांमध्ये आयुर्वेद शास्त्र धरून त्याच्यामध्ये व्यक्तीचं जे व्यक्तिमत्व जे आहे ते केवळ शारीरिक मानलेलं नाही तर पंचकोशात्मक व्यक्ती असं त्याचं स्वरूप आहे असं आपले शास्त्र म्हणतात. खूप इंटरेस्टिंग आहे की कुठकुठल्या कोशाने आपण बनलेलो आहोत आणि प्रत्येकाची गरज काय आहे आणि त्याचे काय आजार होऊ शकतात, काय विकार होऊ शकतात आणि त्याचे सोल्युशन्स आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये कसे काढू शकतो. तर हे माइंड मॅप म्हणून एक सॉफ्टवेअर आहे, त्याच्यावर मी ते पूर्ण तो ट्री बनवलेला आहे. तर पहिला आहे अन्नमय कोश म्हणजे शरीर, जे आपण पूर्णपणे अभ्यासलेलं आहे. तर ते काय आहे हे हिंदीमध्ये, कारण मला अनेक ठिकाणी दाखवायला लागतं. तर ते यंत्र आहे, आपण जसं म्हणू की गाडीचा जो पूर्ण फॉर्मॅट आहे ते म्हणजे आपलं शरीर आहे. आपण कोणालाही त्याच्या शरीरावरून ओळखतो की बाबा डॉक्टर संजीवन देवधर म्हणजे कोणतं हे शरीर, म्हणजे ही सगळ्यात स्थूल अभिव्यक्ती आहे. त्याचे दोन भाग होतात, बाह्य शरीर जसं हात पाय नाक कान आणि अंतः शरीर जसं पचन संस्था श्वसन संस्था रक्ताभिसरण संस्था, हे यंत्र आहे. पण जर आपण फक्त शारीरिक म्हणजे मी म्हणजे शरीर आणि शरीर म्हणजे मी असंच जर जगायचं ठरवलं तर काय होऊ शकतं. एक म्हणजे आपण आपल्या शारीरिक उपाधी ज्या काय आहेत, म्हणजे मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी भारतीय आहे किंवा ओ मी अमेरिकन नाही, हे जे आहे फिलिंग तर ते आपल्याला येऊ शकतं. नंतर आता हे मी शरीर, मी म्हणजे शरीर म्हटल्यानंतर मग काही माझे आहेत ज्यांनी माझे लाड केलेले आहेत किंवा ज्यांचे मी लाड करणार आहे आणि काही दुसरे आहेत की जे यांना त्रास देणार आहेत, हा आपने आणि पराय हा विचार यायला लागतो आणि व्यक्तित्वाचा समग्र विकास याने होऊ शकत नाही. मग विकास म्हणजे काय, शरीराचा विकास म्हणजे काय, तर स्वस्थता निरोगीपणा हा सगळ्यात पहिला बिंदू आहे. जर आपलं अन्नमय कोश व्यवस्थित असेल तर, आणि त्याच्यात स्वस्थता महत्त्वाची, सुंदरता नाही, आपल्यात क्षमता ताकद असली पाहिजे, स्थिरता असली पाहिजे, चंचलता नको, तरी लवचिकता पण असली पाहिजे, आपल्याकडे कुशलता पण असली पाहिजे. कुशलता म्हणजे हस्तकौशल, जसं सर्जरी करतात किंवा कार्पेंटर किंवा एखादा मूर्तिकार मूर्ती करतो ते कौशल्य आहे. बुद्धी चातुर्य नाही की मला चार माणसं द्या मी मॅनेज करतो घेईन असं नाही. मग आपल्याला प्लंबर सारखं नळ जर सुद्धा दुरुस्त करता आलं ना तरी सुद्धा ते एक हस्तकौशल्य. तितिक्षा म्हणजे सहनशीलता असली पाहिजे. अरे काय ना सीझन चेंज झाला आणि मला सर्दी झाली, ही तितिक्षा नाही. विपरीत स्थितीमध्ये कार्यक्षम राहणं, विपरीत स्थितीमध्ये सुद्धा कार्यक्षमता असणं आणि वृद्धी, हे अन्नमय कोशाचे. आणि त्याचा विकास करायचा असेल तर आपल्याला सात्विक आहार पाहिजे, नियंत्रित विहार पाहिजे. नियंत्रित विहार म्हणजे काय, तर आपल्याला व्यायाम असला पाहिजे. अभ्यंग म्हणजे त्याच्यामध्ये जर थंडीच्या सीझनमध्ये जे तेल लावून आंघोळ करतात त्याला अभ्यंग म्हणतात. निद्रा संतुलित असली पाहिजे, अभिमानाने कोणी सांगू नये की मी 5 तास किंवा 4 तास झोपतो. ही कमी पण असं लक्षण आहे की तुम्ही 6 तास झोपू शकत नाही, जो रस्त्यावरचा फुटपाथवरचा माणूस सुद्धा झोपतो, म्हणजे तुम्ही तुमचं आयुष्यच नियंत्रित करू शकत नाही आणि तुम्ही म्हणता की मी निरोगी राहील, इम्पॉसिबल. मग कसं प्लॅन करायचं ते तुम्ही ठरवायला पाहिजे. दुसरं आहारचर्या, आहारचर्या याचा अर्थ मी काय खातो याच्यापेक्षा मी कधी खातो याला पण महत्व दिलं पाहिजे. आज 12 वाजता, उद्या 3 वाजता, नंतर 6 वाजता वेळच झाला नाही म्हणून आणि परत सकाळी 9 वाजता कारण नंतर कुठेतरी फिरायला जायचंय म्हणून, या आहाराला काही महत्व नाही आरोग्याच्या दृष्टिकोनातून. मग भले ते त्याच्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन्स मिनरल्स कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स असतील तरी त्याचा उपयोग नाही. दुसरा आहे प्राणमय कोश. प्राण काय आहे, तर ही कार्यशक्ती, ती यंत्रशक्ती, ही कार्यशक्ती आहे. शरीरात चालणारी ऊर्जा ती आहे, त्याला इंधन पण म्हणतात. तो श्वासाच्या आश्रयाने सर्व शरीरभर व्याप्त आहे. त्याची मूल प्रवृत्ती आहे. एक म्हणजे आहार, म्हणजे प्राणशक्तीला अन्न जल आणि वायू लागतोच, त्याशिवाय प्राणशक्ती आपली विकसित होऊ शकत नाही. दुसरं म्हणजे निद्रा, प्राणशक्तीला विश्रांतीची आवश्यकता आहे, ती जर आपण घेतली नाही तरी सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो. तिसरं म्हणजे भय, म्हणजे प्राण जाण्याचं जे भय आहे ते ह्या प्राणशक्तीचा तो सिम्पटम आहे, आणि म्हणून आपण जीवन रक्षणाचे उपाय करतो. आणि मैथुन म्हणजे एक शरीरातून दुसऱ्या शरीरापर्यंत प्राणाची अखंडता मेंटेन राहावी म्हणून ज्या क्रिया आहेत त्याला मैथुन म्हणतात. तर ज्याचा प्राणापर्यंत विकास झाला आहे त्याला आपण प्राणी म्हणतो. संस्कृत भाषा आहे त्यामुळे एकदम सोपं आहे. आणि ज्याचा मनापर्यंत विकास झाला त्याला माणूस म्हणतो किंवा मानव म्हणतो. तर अनेक वेळा आपण मानव सुद्धा ह्या चार गोष्टींसाठीच आयुष्यातला 80% वेळ वाया घालवतो. म्हणजे प्राणी स्तरावर येतो, अन्न, आहार, निद्रा, भय आणि मैथुन, बस या चारच्या पुढे आपली गाडी सरकतच नाही. मग जर जो प्राणात्म भावाने जगतो तो केवळ शरीर वाचवण्याचा विचार करतो. प्राणाचा विकास म्हणजे काय? प्राण बलवान असला पाहिजे, नियंत्रित असलं पाहिजे. आपण श्वास रोखून एखादं काम करतो तेव्हा आपण प्राणाचं ताकद त्या विशिष्ट कामामध्ये घालतो. तर प्राण नियंत्रित पाहिजे, संतुलित पाहिजे. त्याचा विकासाचे लक्षण काय? तर उत्साह आहे, आपला प्राण नियंत्रित किंवा बलवान असल्याचं लक्षण आहे. सर्व शरीराने सतत चांगला आहे पण म्हणजे काय? तर प्राण व्यवस्थित नाही आहे, प्राणामध्ये गडबड आहे. उत्साह महत्वाकांक्षा असली पाहिजे. काय जे आहे ते चाललंय, रेटून देतोय. विधायक विचार पाहिजे, म्हणजे महत्वाकांक्षा अशी नको की आज मुंबई उडवली परवा मी दिल्ली उडवीन. तर विधायक विचार की बाबा आपल्या याच्यामध्ये जास्तीत जास्त रोगांना माझा कसा काय उपयोग होईल. तो आत्मविश्वास पाहिजे. बघ बघ जमलं तर बरा होईल, नाही तर नाही असं आपण म्हणू नाही शकत. विजिगीषू वृत्ती पाहिजे, म्हणजे सतत काहीतरी जीवनाविषयी ज्ञान वाढवण्याची आपली वृत्ती पाहिजे. आता आपल्याकडचं ज्ञान दोन गोष्टींमध्ये विभागलेलं आहे. एक ज्ञान म्हणजे ज्याच्यावर आपण जीवनामधले काही डिसिजन्स घेतो, आणि दुसरी म्हणजे इन्फॉर्मेशन की बाबा माझ्या कानामध्ये 3 छोटी छोटी हाडं आहेत. किंवा आपण जी काही म्हणून MBBS मध्ये जे काही एवढे मोठे मोठे ग्रंथ शिकतो ती सगळी इन्फॉर्मेशन. डिसिजन मेकिंग जे आहे आपल्याला की पुढे हा पेशंटमध्ये मी काय करायला पाहिजे ते ज्ञान, किंवा मी आयुष्यात काय करायला पाहिजे हे ज्ञान घेणं जास्त गरजेचं आहे. नंतर ओज वाढला पाहिजे. ओज कसा रिफ्लेक्ट होतो? तर आपल्याला तेज दिसतं आणि आपली कांती चकचकीत होते. तर हे प्राण विकसित असल्याची लक्षणं आहेत. प्राणाचा विकास कसा होतो? सरळ आहे, प्राणायाम. दुसरा आहे ओंकार. तिसरा आहे योगाभ्यास. याच्यामुळे सगळ्यात गडबड इथे आहे, मनोमय कोश. मन ही अशी आपल्या शरीरात दिलेली गोष्ट आहे की ती आपल्या शरीराचाही विचार करत नाही. म्हणजे सगळ्यात भगवद्गीतेतला एक श्लोक आहे की मनच शत्रू आहे आणि मनच मित्र आहे. मन कोणाचा मित्र आहे? ज्याने मनावर नियंत्रण केलंय. आणि कोणाचा शत्रू आहे? ज्याचं मन अनियंत्रित आहे. अनियंत्रित मनाचं उदाहरण म्हणजे डायबेटिक लोकांना गोड खायची इच्छा होणं. क्लासिकल एक्झाम्पल, माहिती आहे की आपल्याला त्रास होणार आहे तरी पण ते सुटत नाही. किंवा 21 गुलाबजाम खाऊन झालेत पण जिवेला हवंय म्हणून मला माहिती आहे की 22 गुलाबजाम खाल्ला तर एक तर वरतून किंवा खालतून मला त्रास होणार आहे तरी तो खायचा. मन नियंत्रित नाही. हे त्यामुळे मनावर खूप विचार करायला पाहिजे. मी तर म्हणतो की हे आपलं सगळं जीवन आहे ना, ही जर एक लॅबोरेटरी असेल तर त्यातला गिनी पिग म्हणजे आपलं मन आहे. त्याच्यावर सगळे एक्सपेरिमेंट्स करायचे. यशस्वी झाले तर तुमचं आयुष्य यशस्वी, नाही तर तुम्ही ऍब्सोल्यूट फेल्युअर. बाहेर कुठे जायची गरजच नाही, आपल्या आतच आपल्यामध्ये माकड देऊन ठेवलेलं, त्याला हाताळायचं आहे आपल्याला. मनाची काय? मनाचा स्वभाव आहे तो इच्छा करत राहतो, मला हे हवंय, मला ते हवंय. का हवंय? का तू लायक आहेस, नालायक आहेस, काही माहित नाही, मला हवंय. दुसरं द्वंद्वात्मक विचार असतो त्याच्यामध्ये. द्वंद्वात्मक विचार म्हणजे काय? की रुची अरुची, हे मला आवडतं, हे मला आवडत नाही, हे मनात असत. दुसरं हर्ष शोक, हे काय पाहिल्याने मला आनंद झाला, हे पाहिल्याने मला दुःख झालं, हे मनात असत. रागद्वेष, म्हणजे एखाद्याची आसक्ती किंवा एखाद्याबद्दल द्वेष हे मनामध्ये असतं, सुख दुःख हे मनात असतं, संकल्प विकल्प उद्यापासून मी व्यायाम करणार हे मनच ठरवतं आणि सकाळी उठल्यावर जाऊ दे उद्या करू हा विकल्प इथेच देत, कारण मी उद्यापासून ठरवलंय ना, आता आज झाला हे मनाचे भाग। मनात सहा विकार पण आहे, मनामधले सहा विकार म्हणजे आपण म्हणतो काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे सहा विकार मनामध्ये आहेत। मनाचे काही भाव पण आहेत, जसं दयाभाव हा मनात नाही येतो, करुणाभाव मनात नाही येतो, अनुकंपा म्हणजे एम्पथी ही मनामधनं येते, सहानुभूती म्हणजे सिंपथी ही मनामधनं येते। मन हे चंचल आहे, मन स्थिर नाही। आज कित्येक लोकां आता आपण ऐकतोय पण कित्येकांचं मन हे कुठे कुठे फिरून आलं असेल किंवा फिरायला गेलं पण असेल, आणि जर ते स्थिर असेल तर ते लगेच आपलं निद्रा बटन स्टार्ट केलेलं असेल, म्हणजे कुठल्या तरी ठिकाणी ते असेल तिथे सुरू। हे वैशिष्ट्य आहे, म्हणजे आपण अभ्यास करताना खेळाचे विचार, खेळायला खाण्याचे विचार, खाताना वजन वाढतं की नाही याचा विचार, आणि व्यायाम करताना जाऊ दे नको ना झोपूया हा विचार, म्हणजे कधी जे करतो ते असतं, हे मनाची स्पेशालिटी आहे। उत्तेजना, लगेच उत्तेजित होतो, सारासार विचार न करता सुद्धा की बाबा मी एखादी मोठी गाडी घेतल्यावर माझा फ्युएल खर्च पण वाढेल याचं थोडंसं दुःख न लागता ऍब्सोल्युट मी किंग घ्यायला लागला कारण माझ्याकडे आज ही गाडी आहे, मन आपल्याला उचकवत असतो आणि आपणही उचकत असतो। त्याच्यात ताकद आहे, मनाला नियंत्रित नाही केलं ना आपल्याला फरफटं कुठेही घेऊन जाऊ शकतो, आणि त्याला गती आहे, तिचं गती सांभाळून घेणं फार महत्त्वाचं असतं। आणि जो मनाशी तादात्म्य करून म्हणजे मी म्हणजे मन असा विचार करून माणूस जगतो, तर त्याचं कसं असतं, त्याची व्यवहाराची प्रेरणा द्वंद्व असतं, माझं तुझं, मला फायदा झाला पाहिजे तुझं नुकसान झालं तरी चालेल। दुसरं, त्याने त्याला तणावाने उत्पन्न होणाऱ्या व्याधी नक्की कालांतराने होतात। तिसरं, जीवनाचा उद्देश मनोकामनापुरती हाच होऊन जातो, मग त्याच्यामध्ये मग जाऊ दे ना ते समाज गेला भाडवे, ते देश गेला भाडवे, मी आणि माझं मन। जीजस क्राइस्ट सांगताना सांगतात की बाबा तुम्ही सर्व मानवजातीसाठी जगा, नाहीतर कमीत कमी तुमच्या समाजासाठी जगा, नाहीतर तुमच्या बायकोसाठी जगा, पण त्यासाठी जगू नका। की एवढं की त्याच्यामध्ये ज्याचं मन अनियंत्रित आहे ना त्याच्या बुद्धीचा उपयोग केवळ मनाची वकिली करण्यामध्ये जातो, म्हणजे मनाने काही इच्छा केली तर ती चुकीची आहे का बरोबर आहे हे न बघता फक्त ते मला कसं हवं आहे ह्याचं जस्टिफिकेशन आपण देतो। टॅक्स का उडवायचा, सरकार भ्रष्टाचारी आहे, मी टॅक्स भरून का होणार, पण हे उत्तर नाही आहे ना, कारण सरकार आपलंच आहे, पण आपण जस्टिफाय करतो, आपण जे काय करतो त्याला जस्टिफाय करतो। मला वेळ नाही, का वेळ नाही, तुम्ही प्लॅन नाही करू शकत, वेळ तर कोणालाच नाही हो, पण प्रत्येक वेळी बुद्धी त्याची मग वकिली करायला लागते। खरं बुद्धीचं कर्तव्य मनाला नियंत्रित करायचं, पण ज्याचं मन अनियंत्रित आहे त्याची बुद्धी त्याची वकिली करते। मग आता मनाचा विकास म्हणजे काय, मनाचा विकास म्हणजे मनाशी आपलं तादात्म्य तोडणे, मी म्हणजे माझं मन नाही हे लक्षात घेणं सगळ्यात महत्वाचं आहे। दुसरं, बुद्धीने मनाचा नियंत्रण करायला शिकलो म्हणजे आपण मनाचा विकास करतो। तिसरं, मनाचे जे विकार आपण जे सहा पाहिलेत, काम क्रोध आणि हे सगळ्यांमध्ये आहेत, माझ्यामध्ये सुद्धा आहे, आणि म्हणजे कमी जास्त प्रमाणात असतात पण हे विकार सगळ्यांना असतात, तर त्यांच्यावर विजय मिळवणे, मनाची एकाग्रता करता येणे, किंवा जेव्हा गरज आहे तेव्हा मनाला पूर्णपणे जे उत्तेजित मन आहे त्याला शांत करता येणे आपल्या प्रयत्नांनी, कुठल्याही गोष्टीशी मन जे आसक्त होऊन बसतं चिकटून बसतं त्याला तिथनं काढता आलं पाहिजे, हा मनाचा इच्छाशक्ती विचारशक्ती आणि भावनात्मक शक्तीचा विकास म्हणजे मनाचा विकास आहे, आणि द्वंद्वाची समाप्ती हा मनाचा विकास आहे। हे महत्त्वाचं आहे, मनाशी जर विकास व्हावा अशी इच्छा असेल तर सद्गुणांचा विकास आपल्यामध्ये झाला पाहिजे। सद्गुणांचा विकास सोपा आहे, काय सद्गुण, सत्य नेहमी सत्य बोलणे, सोपं आहे ना, आपले मागचे 3 दिवस आठवायचे, किंवा कोणाला दुखेल असं न बोलणे, किंवा अहिंसा हा पण एक सद्गुण आहे, किंवा करुणा हा एक सद्गुण आहे, किंवा न फसवणे हा एक सद्गुण आहे। तर हा का करायचा, ह्याच्यामुळे लोकांना फायदा होतो की नाही, नाही माझी तब्येत सुधारावी म्हणून मी करतोय। सदाचार, सुसंस्कार, मनाला नियंत्रित करणारा संस्कारांशिवाय दुसरं साधन नाहीये। सतत ज्ञान ग्रहण करण्याची वृत्ती आणि सत्संग, सेवा, स्वाध्याय, ध्यान आणि सात्विक आहार, प्रत्येक वेळी आहाराशी कनेक्टेड असणारच आहे। तर ह्या सगळ्या गोष्टींनी मनावर नियंत्रण करता येतं। ही आहे बुद्धी। पहिले आपण बुद्धीची कार्य पाहूया। बुद्धीची सगळी कार्य आपण वापरतो का? निरीक्षण म्हणजे अवलोकन, लुकिंग, नॉट जस्ट सीइंग बट लुकिंग। दुसरं परीक्षण म्हणजे परखणे, विश्लेषण म्हणजे एखाद्या गोष्टीचा पूर्णत्वाने विचार करणे, एखाद्या आजाराचा पूर्णत्वाने विचार करणे, एखाद्या रोगाचा पूर्णत्वाने विचार करणे, हे म्हणजे आहे विश्लेषण किंवा संश्लेषण। समग्र कसे जाणणं म्हणजे सगळ्या गोष्टींचा एकत्र विचार करणे। तर म्हणजे कार्याचा कारण विचार, म्हणजे याला म्हणतात की जिथे जिथे धूर आहे तिथे तिथे अग्नी असण्याची शक्यता आहे, हे आपल्याला डायग्नोसिस मध्ये लागतं। अनुमान म्हणजे कारण का कार्य विचार, आता कारण घडलंय तर कार्य काय होईल। आणि विवेक म्हणजे योग्य आणि अयोग्याचा विचार करून योग्याची निवड, हा विवेक आहे। फक्त विचार करून सोडून नाही द्यायचं। आणि निर्णय म्हणजे व्यवहार विचार। बुद्धीचे गुण आहेत निश्चयात्मक, तीक्ष्ण, शुद्ध, ग्रहणशील। बुद्धीचे परिपूर्ण उपयोग के लिए आवश्यक मन की एकाग्रता, शांती, अनासक्ती। आणि बुद्धीचा विकास कशामुळे होतो? मनावर नियंत्रण आणि बुद्धीच्या प्रत्येक कार्यावर आपला नियंत्रण असलं पाहिजे। आणि ग्रहण, धारण आणि स्मृती म्हणजे आपण जसं म्हणतो आयुर्वेदामध्ये मेमरी तीन प्रकारची आहे, धी, धृती आणि स्मृती। धी म्हणजे काय? तर धारण करण्याची क्षमता, ज्याला ग्रास्पिंग पॉवर म्हणतो आपण, ते धारण करायचं, ते लक्षात ठेवायचं आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ते सांगता पण आलं पाहिजे व्यवस्थितरित्या। तर ह्या तिन्हीचा विकास बुद्धीचा विकास असतो। आणि बुद्धिनिष्ठ व्यवहार केला तर पक्षपात रहित होता। न्यायपूर्ण होता आणि विवेकपूर्ण आणि सत्यवादी होता। विकासाच्या बुद्धीचे मार्ग श्रवण, मनन, मंथन, अध्ययन, अध्यापन। माझ्या मते आपण इथपर्यंत थांबूया, आनंदमय कोशापर्यंत जायची गरज नाही। पण कमीत कमी बुद्धीने आपल्या मनावर नियंत्रण करणं फार गरजेचं आहे। मग त्याच्या पुढे जाऊन मग आपण पुढचा विकास साधू शकतो। पण सध्याची परिस्थिती काय आहे? जेव्हा मनावर आपला कंट्रोल नसतं तेव्हा अशी विरोधाभास होतात। बिल्डिंग उंच होत आहेत, मूल्य छोटी होत आहेत। रस्ते मोठे होत आहेत, दृष्टी संकुचित होती आहे। घरं मोठी होत आहेत, परिवार छोटे होत आहेत। मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्यापैकी किती जणांच्या घरामध्ये एकापेक्षा जास्त टेलिव्हिजन्स आहेत, टीव्ही आहे? म्हणजे आपल्या घरातले सगळे एकत्र टीव्ही पण पाहू शकत नाहीत। हे आपली कुटुंब व्यवस्था। जास्त सुविधा आहे पण उपभोगणार कधी? माणसाचं जीवन असं विचित्र आहे ना, लहानपणी आपल्याकडे सुविधा असतात, वेळही असतो पण पैसा नसतो। म्हणजे आपण शक्ती असते उपभोगायची, वेळही असतो पण पैसा नसतो। तरुणपणी पैसा असतो, शक्ती असते, वेळ असतो। म्हातारपणी वेळ असतो, पैसा असतो पण शक्ती नसते। अल्टिमेटली काय याचा अर्थ? सामान्यपणे असं लक्षात घ्यायला पाहिजे की या मनुष्य जीवनात उपभोगायची काही गरज नाही। आपण उपभोगला असेल एखाद वेळेस कधीतरी, म्हणून आता आपल्याला अशी सिच्युएशन देण्यात आलेली आहे। जास्त पदवी आहे पण विवेक कमी आहे। एखादी ग्रॅज्युएट मुलगी अशिक्षित मुलीपेक्षा, म्हणजे एखादी अशिक्षित मुलगी ग्रॅज्युएट मुलीपेक्षा चांगला भाजी बाजार करू शकते। कारण मुख्य मी ग्रॅज्युएट आहे याच्यामध्ये ती बार्गेनिंग करणंच विसरून जाते। असं कसं त्यांच्याशी बार्गेनिंग करायचं? मी तर बी ए किंवा मी तर ई ए, मी तर ती ए। तर त्यामुळे जास्त औषधं कमी स्वास्थ्य आपल्याला माहिती आहे, वाढते स्वामित्व, ढासळते नैतिक मूल्य, बाह्य जगावरती विजय, मंगळ जवळ आलाय, मुलगा लांब चाललाय, आपल्या प्रत्येक घरात हेच चाललंय. मंगळावर आपण काहीतरी स्थापन करणार, पाणी शोधतोय वगैरे, पण जनरेशन गॅप मात्र इतकी वाढत चालली की मुलाला कसं सांगायचं की तू अभ्यास कर, किंवा कसं सांगायचं की माझी ही इच्छा आहे तू हे कर, ही गॅप काहीच्या काही वाढली. उच्च कमाई, निम्न आदर्श, अधिक विशेषज्ञ, कमी समाधान. श्रीमंत लोक, नीच चरित्र, विश्वशांती, घरगुती कलह, अधिक उपकरण, कमी मनोरंजन. पूर्वी एका ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीने अख्ख्या घराचं मनोरंजन व्हायचं, आज प्रत्येकाकडे मोबाईल आले, स्मार्टफोन्स आले, तरी ते एका तरी सुद्धा ते एखादा प्रोग्राम 10 मिनिटाच्या वर रन नाही करत. म्हणजे 99 चॅनल आल्यानंतर एका चॅनलवर राहायची वेळ कमी होत गेला. पती पत्नीची दुप्पट कमाई, जास्त घटस्फोट, चटकदार व्यंजन, कमी पोषण, सुविधा संपन्न आकर्षक इमारती आणि तुटलेले परिवार, हा आपला विकास. एवढं सगळं वाचण्यापेक्षा चित्र पुरेसं आहे. हा विकास आहे का नाही हा प्रश्न आहे, हो का नाही? तरी आपण त्याच्यासाठी झगडतोय. आता आपल्याकडे साधा कलर टीव्ही असेल तर कधी प्लाझ्मा येईल, कधी एलईडी येईल अशी आपली इच्छा आहे. कधी स्मार्ट म्हणजे रिमोट तरी कसा लावायचा? असं केलं की आवाज कमी होईल, असं केलं की आवाज वाढेल, असं केलं की चॅनल बदलेल. म्हणजे एवढी म्हणजे हा विरोधाभास आहे, खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि एक लक्षात घ्या, एक नैसर्गिक सूत्र आहे, ते म्हणजे ज्या ज्या गोष्टीचा आपण उपयोग करणं थांबवू त्या त्या गोष्टींचा नाश निश्चित आहे. आणि तरी आपण जेव्हा वैज्ञानिक विकास म्हणतो तेव्हा मनुष्याचं एक एक ऑर्गन कसं कमी कमी काम करेल याच्याकडेच आपण दृष्टी, म्हणजे किती विरोधाभास आहे. एका वेळेस म्हणतो, उदाहरण देतो कोकणामधले जंगलांचं. कोकणामध्ये जंगल होती, कुठपर्यंत टिकली? जोपर्यंत ती जंगलं मुंबईला कोळसा पुरवायची. तेव्हा जे ठेकेदार ठेके घ्यायचे ते जाणून बुजून झाडं लावायचे, का तर त्यांना पुढे नंतर कोळसा पाहिजे. पण जेव्हा वन खात्याने ते घेतलं आणि मुंबईचा कोळसा बंद झाला आणि ते गॅस सिलेंडर आले, त्यापासून कोकणामध्ये जंगल नावाला झालं. आता तुम्ही कोकणात गेले तर सगळा शुकशुकाट आणि भकासपणा, म्हणजे जो भकासपणा उन्हाळ्यात इथे ना सेम कोकणात, पण इथल्यापेक्षा 10 पट पाऊस पडतो, सगळा समुद्राला जोडतो. जेव्हा जेव्हा आपली उपयोगिता संपली तेव्हा लक्षात ठेवायचं की आपला नाश अटळ आहे. त्यामुळे हे जे सायंटिफिक जसं कम्युनिटी म्हणत असेल, एखाद्या वेळेस कॉम्प्युटरमध्ये सुद्धा असं होणार आहे की थोड्या दिवसांनी आपली विचार करायची किंवा बोलण्याची शक्ती कमी होईल, की जर PPT नसेल तर मी कसं बोलू लोकांसमोर, क्वाईट पॉसिबल. आणि म्हणूनच चिमण्यासुद्धा एकदा घरट बांधतात त्याचा वापर करतात, सोडून देतात, राहून बसतात तिथे, नवीन घरट बांधतात, कारण त्यांना त्यांचा स्किल मेंटेन ठेवायचा. आपण काय प्रश्नचिन्ह हे खूप ठिकाणी वाचलं असेल, पण आता एवढं सगळं झाल्यावर पुन्हा एकदा वाचू. एका व्यक्तीने विचारले, भगवंता तुला मानवातली कोणती गोष्ट सर्वात आश्चर्यकारक वाटते? हे झेरॉक्स मशीनच्या दुकानाच्या इथे लावलेलं असतं, जर कोणी बारकाईने अवलोकन केलं असेल तर. भगवंत म्हणाले, ते पैसा कमवण्याच्या नादात आरोग्याची नासाडी करतात. सत्य आहे पहिलं विभाग. आणि गमवलेले आरोग्य प्राप्त करण्यासाठी आयुष्याची सर्व पुंजी खर्च करतात, याचा आपल्याला अनुभव आहे. शेती विकून आपल्याकडनं ट्रीटमेंट घेणारे लोक आहेत. केवळ भविष्याच्या चिंतांचा विचार करता करता ते वर्तमानातच जगणे विसरून जातात. आज कोणालाही विचारलं की तू काय करतोस, सगळ्यात पहिले सांगतो मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी जगतोय, हे विसरूनच गेले. आणि जगण्यासाठी काहीतरी आपल्याला काहीतरी साधन लागतं खर्च करायला, आणि तो पैसा कमवण्यासाठी माझा एक व्यवसाय आहे डॉक्टरी. आज मी डॉक्टर होऊन बसलोय, रात्री झोपताना सुद्धा मी डॉक्टरच असतो, माणूस नसतो. तर तो वर्तमानातच जगणे विसरून जातो आणि ते असे जगतात की कधी मरणार नाही. कोणाचं प्लॅनिंग आहे मरायचं? कोणी आहे की तो मरणार नाही? कोणाच्या कुटुंबात असा एखादा एक्सेप्शनल केस आहे की तो मेलाच नाही, तरी कोणाचं मरणाचं प्लॅनिंग नाही. बघा ना, आपण 12वी मध्ये कमीत कमी 90% मार्क मिळालेले लोक आहोत. जेव्हा आपण 11वी मधनं किंवा 11वीच्या 6 महिन्यानंतरच आपल्याला असं फीवर चढायला लागतो की मार्च 2000 किंवा मार्च 1994 माझी 12वीची डेट होती, ते टार्गेट. मग त्या टार्गेटपासनं आत्तापासनं तयारी, मग मी किती चॅप्टर कव्हर करणार, किती फिजिक्सचे पेपर सोडवणार, किती मॅथ्सचे, किती याचे, असं प्लॅन करतो आणि मग आपल्याला ते 12वीत यश मिळतं. अनफॉर्च्युनेटली आपल्याला पेपरची डेट माहीत नाही आहे, आपण फॉर्च्युनेटली म्हणूया. आपला जो शेवटचा पेपर आहे अंतिम, त्याची डेट आपल्याला माहीत नाही, पण पेपर काय येणार सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला देहापासून सगळं सोडायचं आहे आणि देहाबद्दल जे काय आसक्त आहे ते सगळे सोडायचं आहे. आपली पत्नी सुद्धा जी आपल्याबरोबर 50-60 नशिबाने नाहीतर 40-30 वर्ष आपल्याबरोबर संसार करत होती, ती सुद्धा एकदा आपण तो देह सोडून गेलो तर त्याच्या शेजारी बसायला घाबरणार आहे. बाकी त्यांचं सोडा. ही परीक्षा आहे, पेपर लीक आहे, फक्त डेट माहीत नाही. कोण प्रिपेअर करत? ह्याचा विषय काढला तरी लोक म्हणतात अगोदर बोलू नको, कोण पास होईल? जर 12वीमध्ये किंवा जर विचारलं जुलैमध्ये जर कुठल्या विद्यार्थ्याला म्हटलं का रे मग तुझी परीक्षा कधी, हे काहीतरी अगोदर बोलू नका मला खेळू द्या. इज ही गोइंग टू बिकम अ डॉक्टर फ्रॉम गव्हर्नमेंट कॉलेज? कारण प्रायव्हेट कॉलेजमध्ये होऊ शकतो पण नॉट पॉसिबल. तर म्हणून ते असे जगतात की कधी मरणारच नाही आणि असे मरतात की काय जगायचंच राहून गेलो काय करता, बाकी सगळं केलं जगायचंच राहून गेलो. त्यामुळे जगायला शिका. निरोगाभासाची अनेक कारणं आहेत, त्यातलं वैद्यकीय कारण असं मला वाटतं की आधुनिक वैद्यकशास्त्र आपल्याला निरोगी जीवन जगणं शिकवतच नाही. त्यांचे सगळे शोध कुठे चालले आहेत? आपल्याला आजारी पडल्यावर लवकर आणि चांगलं बरं करण्याचा ते प्रयत्न करतात. म्हणजे फर्स्ट क्रायटेरिया काय आहे की तुम्ही आजारी पडा, मग आम्ही बोलू. जोपर्यंत तुम्ही आजारी पडत नाही तोपर्यंत आमचा काही रोल नाही. आपल्याकडे गंमत सांगतो की एकूण किती विषय आहेत MBBSला? 17-18 काही विषय आहेत. त्यातला अर्धा विषय हा प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन आहे, अर्धा प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन आहेत, त्यामुळे अर्धाच विषय. आपला आयुर्वेद जो आहे तो म्हणायचा आपला, कारण ह्या देशातला आहे म्हणून, त्याच्यामध्ये 80% प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन आहे आणि 20% क्युरेटिव्ह मेडिसिन. पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो कारण ते थोतांड आहे, ते प्रूव्हन नाही आहे, मी त्याचा प्रचार करत नाही आहे. पण दृष्टिकोन बघण्याचा म्हणजे पश्चिमकडनं आलेलं सगळं चांगलं हा आपला भ्रम आहे, हे मी फक्त सांगण्याचा प्रयत्न करतो. आपल्या शारीरिक गरजांकडे आपलं सायन्स खूप 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 लक्ष देतं. जसं तुमच्या आहारामध्ये व्हिटॅमिन B12ची डेफिशियन्सी, तुम्ही आहारात घेतलं तरी तुमच्याकडे इंट्रेन्सिक फॅक्टरची डेफिशियन्सी म्हणून इंजेक्शन घ्या, इथपर्यंत आपण सांगतो. व्हिटॅमिन D3 घ्या डायरेक्ट, म्हणजे ते ऍक्टिव्हेटेडच व्हिटॅमिन आहे, लगेच ऍब्सॉर्ब होईल, लगेच काम होईल. पण मायक्रोन्यूट्रियंट बरोबर आता काय काय ट्रीटमेंट निघाल्यात, तर हेअर ग्रोथसाठी तर म्हणे सेलेनियम लागतं, मग ते द्या, मॅंगेनीज लागतं, सिलिका पण लागते, म्हणजे माती खायचे मुलं त्यांना भटके मारायचे आणि आता तेच कॅप्सूलमध्ये घालून खाल्लं तर ते आपल्याकडे हेअर ग्रोथ होते. पण मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिक गरजांकडे आपलं शास्त्र दुर्लक्ष करतं. आणि आतापर्यंत जे काही डिसीजेस आपण पाहिले, जसं डिप्रेशन म्हणा किंवा अँझायटी म्हणा किंवा कुठलेही मानसिक रोग, किंवा दुसरं म्हणजे आपले स्ट्रेस रिलेटेड रोग, हे दोन्हीही न्यूट्रिशनल फॅक्टर्सने कंट्रोल करण्यासारखे नाही आहेत, तर आपल्या मानसिक आणि सामाजिक गरजांमध्ये कंट्रोल करण्यासारखे. म्हणजे आपलं शास्त्रामुळेच हे रोग वाढत आहेत, आपल्याला व्यवस्थित ट्रेनिंग न मिळालं. त्याला विहार म्हणतात. म्हणूनच आयुर्वेदामध्ये एक मला एक जस्ट 15 दिवसापूर्वी एक कन्सेप्ट कळली, ती म्हणजे आयुर्वेदाचं आचार रसायन म्हणून कन्सेप्ट आहे. म्हणजे आता हे व्हिटॅमिन्स हे आता आहार रसायन झालं, की आपलं शरीर पौष्टिक करण्यासाठी, बलदंड करण्यासाठी किंवा आपलं आयुष्य वाढण्यासाठी, म्हणून ह्या गोष्टी घेतल्या तर आपलं आयुष्य वाढेल, म्हणजे व्हिटॅमिन्स. तसं काय आचरण केल्यामुळे आपलं आयुष्य वाढेल आणि कुठलं आचरण न केल्यामुळे आपलं आयुष्य कमी होईल, अशा 7 गोष्टी आयुर्वेदामध्ये सांगितल्या आणि त्याला आचार रसायन म्हटलंय. चरक संहितेमध्ये त्याचा उल्लेख आहे. पहिलं आहे नेहमी प्रिय आणि सत्य बोला. तुम्ही जस्ट तुमच्या मनामध्ये कम्पेअर करा की आपण काय वागतोय आणि काय चाललंय. काम आणि क्रोधावर विजय मिळवा. काम म्हणजे मला हे हवं, मला ते हवं, मला ते हवं, ह्याचं किंवा ह्याच्याकडे आहे म्हणून मला हवं, ह्याच्याकडे नाही म्हणून मला हवं, आणखीन जवळता येईल, वॉट एव्हर. तर काम आणि क्रोधावर विजय मिळवा. कृतज्ञता, नेहमी आपल्यावर ज्याने उपकार केलेले आहेत असं वाटतं त्यांच्याशी कृतज्ञ राहा. आणि वरिष्ठांचा त्यांचं त्यांची बुद्धिमत्ता किती आहे काय आहे, ते डॉक्टर नाहीत पण मी डॉक्टर आहे असा विचार न करता त्यांनी आपल्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत केवळ याचा विचार करून त्यांचा आदर करायचा. कारण सगळं ज्ञान हे अभ्यासून येत नाही, अनुभव यालाही काही गोष्ट यालाही काही महत्व आहे. जीवनाविषयी ज्ञान साधना करा. प्रोफेशन विषयी तर करतात पण आपण जगतोय त्याच्यावर त्याच्यावर ज्ञान साधना झाल्यावर ईर्ष्या आणि लोभावर विजय मिळवता येईल. ध्यान, योग आणि सेवावर ह्या तीन गोष्टींवर आपण किती करतो आयुष्यातला भाग ह्याच्यावर विचार करा. सात्विक आहार घ्या. जिभेसाठी खाऊ नका, पोटासाठी खा. एक अशीच गोष्ट आहे, एका चौरस्त्यावर म्हणजे चौकामध्ये एक पोतं ठेवलेलं असतं गव्हाच्या दाण्याचं. चिमणी येते, चार दाणे घेऊन जाते. कुत्रा येतो, थोडंसं तोंड घालतो त्याच्यात. कबूतर येतं, 25 दाणे घेऊन जातो. गाय येते, चांगले 4-5 बकाणे भरून घेऊन जाते. आणि मग माणूस येतो. कोणासाठी पुढे काही उरतच नाही हो, त्यामुळे स्टोरी इथेच सर. तर आपली जी आहार याचा अर्थ असा नाही आहे की फक्त खाणे, तर आहार म्हणजे जे काही इनपुट आपल्यामध्ये येत आहे त्याच्यामध्ये राजसिक आणि तामसिक गुणांचा जो प्रभाव आहे तो कमी करा. उदाहरणार्थ टेलिव्हिजनवर येणाऱ्या सगळ्या सिरियल्स या राजसिक आणि तामसिक गुणाच्या आहेत. आज न्यूजपेपरमधल्या न्यूज, मला एकदा एक खूप चांगलं वाक्य सांगितलं, पण न्यूजपेपरमध्ये काय असतं, घटना त्याच असतात, फक्त स्थळ आणि व्यक्ती बदलतात. म्हणे स्थळ व्यक्ती आणि काळ बदलतो, घटना त्याच. अरे म्हटलं मी त्याच्यासाठी इतके वर्ष वाया घालवले वाचून वाचून वाचून, त्याच पुन्हा पुन्हा घटना येतात. आज हा मंत्री भ्रष्टाचार करतो, आकडा बदलतो, उद्या तो मंत्री. युरिया घोटाळा काय, बोफोर्स कांड काय, किंवा आत्ताच काय, शेवटी प्रक्रिया तीच, नावं बदलली, आकडे बदलले. तर सात्विक आहार आणि सत्संग, चांगल्या लोकांबरोबर राहणं. आपण नेहमी म्हणतो की द मॅन इज नोन बाय द कंपनी ही किप्स. आणि मनावर नियंत्रण करण्यासाठी पण सत्संगाचा एक आलो होतो. तर हा सत्संग, सत्संग म्हणजे काय, आपण खूप मोठा सगळे अगदी अंधश्रद्धाळू लोक एकत्र आलेले आहेत आणि सगळेजण एकदम कोणाच्या तरी नतमस्तक होऊन लोटांकडे घालतायत, याला सत्संग म्हणत नाही. पण सगळे एकत्र येऊन आपण जगतोय, आपल्याला काहीतरी टाइम बार आहे, 60 वर्ष 70 वर्ष 80 वर्ष, तर आपण ह्याच्यामध्ये समाजाला काय देणार आहे. प्रत्येक वेळी आपलं नाही ना, एक वेळ आपण नाही करूया आपला विचार, समाजाचा करूया विचार, दुसऱ्याचा करूया विचार, असं म्हणून एकत्र यायला पाहिजे. आणि एक आहे, जो दुसऱ्याचा विचार करतो ना त्याचा विचार कोणीतरी करतो, जो स्वतःचा विचार करतो ना तो स्वतःचाही विचार करत नसतो. यातलं किती जण किती टक्के फॉलो करतात, आपणही आणि आपले पेशंटही. का नाही डिप्रेशन वाढणार, फक्त आहार रसायन जर घेतलं आणि विहार रसायन जर नाही घेतलं, आचार रसायन नाही घेतलं, तर आपलं आयुष्य कमी होणारच. मग तो नीतू मांडके म्हणून स्पेअर होईल असं नाही, पण मेजर प्रॉब्लेम हा आहे आपला. खरी समस्या आपल्याला माहीत नाहीही नाहीये, आपल्याला नवीन ज्ञान मिळालंय असंही नाही. खरी समस्या ही आहे की आपण प्रोक्रॅस्टिनेशन करण्यात एक नंबरचं पटायचं. प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे काय, नाकात पाणी गेलं तरी हलायचं नाही, डोक्यावरनं पाणी व्हायला लागलं आणि आपल्याला गुदमरायला लागलं की बाहेर येईल, तोपर्यंत शांत. हे ब्रोक आहे, जोपर्यंत शुगर लेवल बॉर्डर लाईन असते ना, आता तरी खाऊन घ्या नंतर होणारच आहे डायबिटीस. ही वृत्ती झाली आहे, मग बघू. लिथार्जी, एक नंबरचे आयुष्य, कोणाला वेळ नाही असं नाही. आपल्याला आपल्या आयुष्यातलं प्रायोरिटी सेट करता येईल हा इश्यू. आपल्या घरातलं कोणी महत्वाची व्यक्ती जर एक्सपायर झाली तर आपल्याला वेळच वेळ असतो. आणि आपण एक्सपायर होतोय एव्हरी डे, त्यासाठी वेळ नाही. कारण एव्हरी डे इज गॉन इज गॉन, परत येणार नाहीये. इनकन्सिस्टन्सी आहे, सातत्याचा अभाव आहे. मी आज ठरवलं ना की व्यायाम करायचा की मी 3 दिवस करतो, नंतर मग चौथ्या दिवशी काही ना काहीतरी होतच, कारण ती माझी अपेक्षा नसते की काहीतरी व्हावं. म्हणजे असं कधीच नसतं की मला व्यायाम करायचा, अरे आज काहीतरी व्हायला पाहिजे. मी म्हणजे जस्ट वी आर लुकिंग फॉर अ कॉज की ते माझ्यावर ब्लेम प्ले होता का, एक्सक्यूज फक्त शोधत असतो. नंतर रॉंग रोल मॉडेल, आपल्याला कोणासारखं व्हायचंय ना हेच आपल्याला माहीत नाही, त्याच्यामुळे गडबड आहे. आणि लॅक ऑफ विजनिंग, मी वयाच्या 60व्या वर्षी कसा असेल याचं विजनिंग कोणी केलंय का आतापर्यंत? 60 वर्ष ओलांडून गेलेल्यांना नाही विचारत आहे मी, आधीच्या असेल का नसेल इथपासून सुरुवात. कारण नाही, ह्या दूरदृष्टीवर फार महत्वाचा प्रश्न. मी माझ्या आयुष्यातलं पहिलं विजनिंग केलं होतं 12वीमध्ये. मला माझ्या घरामध्ये सगळी आयुर्वेदाची परंपरा आहे, माझे आई वडील मिसेस, आईचे वडील, आईचे सगळे मामा, म्हणजे ते जर सगळे एकत्र राहिले असते तर ते आयुर्वेद कॉलेज काढलं असतं एवढे सगळे. पण आपल्या मराठी लोकांना शाप आहे, प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी केली, एक कॉलेज झालं. पण असं सगळं असताना मला अनफॉर्च्युनेटली किंवा फॉर्च्युनेटली PMT आणि AFMC दोन्ही मिळाले. आणि मी गेलो होतो 12वीमध्ये कोणी खेळायला मिळणार नाही माझ्याबरोबर, कारण एक तर ते IIT देतात नाही तर PMT देतात, मग करायचं काय म्हणून मी पण PMT. आणि काय वरच्याची इच्छा मलाच एकट्याला मिळाली. मग तेव्हा मी पहिलं विजनिंग केलं होतं आयुष्याचं की मला खरंच 60व्या वर्षी काय व्हायचं. आणि त्यामुळे त्या विजनिंगमुळे मी MBBS झालं तरी MD फॉर्म भरला नाही, कारण मला काय व्हायचं हे मला तेव्हाही माहीत होतं. अनेक असे प्रसंग आले की जेव्हा मला डिसिजन्स घ्यायची वेळ आली, पण माझी ती दूरदृष्टी मला कामाला आली की हे मी करायचं की नाही. मग पियर प्रेशर आलं तरी चालेल, नाही आलं तरी चालेल, लोकांना असं वाटतं की हे चांगलं आहे म्हणून मी करावं नाही करावं, माझी विजनिंग आहे. अशी विजनिंग कोणी केली आहे का? सध्याची परिस्थिती अशी आहे की सर्जन होणार असतात थर्ड इयरला मेडिकलमध्ये चांगले मार्क मिळतात मेडिकल, आतापासून मी डॉक्टर. कालपर्यंत सर्जन होणारा माणूस रिझल्ट लागल्यावर मेडिसिनला, कालपर्यंत गायनेकोलॉजिस्ट होणारी स्त्री ही नंतर पेडियाट्रिशियन असतो होतात. तर आपण ऑपॉर्च्युनिटी, म्हणजे आपण जीवन जगतोय तर आपण जीवनाच्या आहारी जातोय हा प्रश्न आहे. त्यामुळे दूरदृष्टीचा अभाव मला सापडलेलं एकमेव लॉजिकल आन्सर आहे, हे सगळ्यांनाच तितकंसं बरोबर वाटेल. स्पिरिच्युअल पुस्तकांमध्ये याची उत्तरं आहेत. मी वाचलेलं आहे ते हे भगवद्गीता जशी आहे तशी, आता जशी आहे तशी म्हणण्याचं कारण, कारण भगवद्गीतेमध्ये अनेक, आता भरपूरच प्रत्येकजण आपलं मत भगवद्गीतेतून मांडण्याचा प्रयत्न करतं, त्यामुळे जशी आहे तशी खूप लॉजिकल आहे. थोडीशी इंट्रोडक्शन देतो आणि माझं संपवतो. फक्त 700 श्लोक आहेत, एकत्र एका ठिकाणी बसून म्हटलं तर 1.5 तास लागतो. किती जणांनी वाचली? फक्त 1.5 तास लागतो. किती दुःखाची घटना, ग्रेस आहे तुम्ही वाचायला बसलं तर 1 जन्म सुद्धा पुरणार नाही तरी तो उघडला, त्यातनं काय मिळालं हा प्रश्नचिन्हच आहे. पण फक्त एकाने भगवद्गीता वाचली. दुसरं, 4च वक्ते आहेत. धृतराष्ट्राने 1 श्लोक म्हटलाय, संजयाने 48, अर्जुनाने 76 आणि भगवंतांनी 575, म्हणून त्याला भगवद्गीता म्हणतात, अर्जुन गीता म्हणत नाही. स्थान कुरुक्षेत्र आहे. कुरुक्षेत्र स्थान असण्याचं कारण इतकं महत्वाचं आहे की तिथे युद्ध होत होत, आणि युद्ध ही फार मोठी समस्या आहे. कारण एक तर आपल्याला मारायचं असतं आणि आपण जर म्हटलं की मी मारणार नाही तर आपण मरणार, व्हेरी डिफिकल्ट सिच्युएशन. याच्यासारखी क्रिटिकल सिच्युएशन बाहेर कुठेही नाही. म्हणून हा संवाद हा अशा ठिकाणी झाला की ह्याच्या पुढे कोणी म्हणू नये की माझ्याकडे ना आता सध्या प्रॉब्लेम आहे म्हणून मी गीता वाचत नाही. कारण एवढा मोठा प्रॉब्लेम आणि असू शकत नाही की आता मी मरणार किंवा समोर त्याला मारणार असा प्रॉब्लेम आहे का कोणाला, तरी आपण वाचत नाही लिथार्जी. आणि फक्त 5000 वर्षापूर्वी सांगितलेली आहे, म्हणजे कलियुगासाठी फार रिसेंट आहे. परंतु अर्जुनाचीच निवड का केली भगवंताने? कारण आपण बरीच कारण देतो, त्याचं उत्तर त्याने त्याच्यामध्ये आहे. आपण सर्वसाधारण कारण का देतो भगवद्गीता न वाचण्याचं, कारण ती म्हाताऱ्यांसाठी आहे. अर्जुन म्हातारा नव्हता, तो चांगला असा नव्हता बाण मारत कोणाला मारत, तो परफेक्शनिस्ट पण होता. असं नव्हतं की येरा गावाडा ज्याला काही जमत नाही त्याच्यासाठी अध्यात्म आहे. ही वॉज द बेस्ट वुमन इन दॅट टाइम. त्यामुळे फक्त बेस्ट लोकांसाठीच आहे. स्पिरिच्युअलिटी हा खेळ नाही. आपल्याला धार्मिकता एखाद्या वेळेस खेळ असेल, पण अध्यात्म हा खेळ नाही, एवढं मी सांगतो. तर हा परत दुसरं कसा की जर नारदाला किंवा व्यासाला सांगितलंय, त्यांनी तर सगळं सोडून दिलंय, त्यांना काय ऐकायला, मस्तपैकी बसतील ऐकतील, त्यांना कुठे संसार आहे. अर्जुनाला संसार होता, अर्जुनाची चार लग्न झाली होती आपली, अर्जुनाला 10 मुलं होती आणि युद्ध सत्यासाठी लढत होता. तरी दुसरं म्हणजे वैराग्यांसाठी आहे असं आपण म्हणतो, आणि तिसरं म्हणजे वेळ नाही. आता रणांगणामध्ये वेळच वेळ होता का? शंख फुंकून झाले होते, फक्त आता फक्त बाणच मारायची म्हणजे वेळ तरी त्यांनी ऐकली. म्हणजे ही खूप प्रॅक्टिकल आहे म्हणून ती त्या सिच्युएशनमध्ये सांगितली. भगवद्गीता जाणण्यासाठी फार सोपे मुद्दे आहेत. एक म्हणजे तुम्ही भगवंताला जाणलं पाहिजे, दुसरं म्हणजे जेव्हा वाचता तेव्हा पूर्ण श्रद्धेने ते वाचलं पाहिजे. ते मग उगत मेरा एक क्वेश्चन आहे असं विचारता का म्हणे, पूर्ण वाचा मग काय डाऊट असतील ते विचारा असं. आणि परंपरेतनं भगवद्गीता वाचा. कोणीतरी एखाद्याने आज कोणीतरी आलं आणि म्हटलं अरे मी पण एक आर्टिकल लिहिलंय भगवद्गीतेचं वाच, तर तसं वाचू नका. ज्याने अंगीकारले स्वीकारले त्यांच्याकडनं ऐका. फायदा काय हे बघा, आपल्याला कसं आहे माहिती का, हल्ली जर आपण काय बेनिफिट रहेगा तो अभी खाना आहे इसलिए सुन रहे, सिर्फ सुनने के लिए बोलते तर नाही आते ते. रिझल्ट काय आहे मला, म्हणून मी ते श्लोक घेतले. फक्त अर्जुन म्हणतो भगवद्गीता ऐकल्या नष्ट मोहा. मोहा म्हणजे काय? आपल्या संमोहा हा शब्द माहिती आहे. मोह म्हणजे जे नाही ते आपण आपल्याला स्वतःला समजतो त्याला मोह असं म्हणतो. अर्जुन म्हणतो की हा माझा मोह संपलाय, मी आतापर्यंत फक्त मी देहच समजायचो हे, त्यामुळे मी माझ्या देहाला ज्यांनी जन्म दिला ते माझे पिता त्याचे परपिता असं समजून जे मी काय कडबोळ माझ्या आजूबाजूला आहे तर त्याच्याशी जे घट्ट बंधन करून ठेवलं होतं, तर नष्ट मोह हा माझा मोह गेलेला आहे. स्मृतीर लब्ध्वा, मला तर नवीन काहीतरी स्मृती मिळालेली आहे की ज्याच्या अनुषंगाने मी चांगलं जीवन जगू शकेन. त्वत् प्रसादात मयाच्युत, हे अच्युत तुझ्या प्रसादामुळे हे माझ्यामध्ये बदल झाले. आता मी स्थिर आहे, स्थितोस मी, आता मला कन्फ्युजन नाही आहे काही. अशी स्थिती आपल्या आयुष्यात आली ना आपण फार नशीबवान आहोत की स्थिर आहे, आता मला कोणीही हलवू शकत नाही. टीव्हीतली ऍड येऊ नाही तर बिग बाजारची मोठी जाहिरात येऊ, मला माहिती माझ्या घरात काय आहे आणि काय हवंय. आज नाशिकमध्ये मी सहज एक्सपेरिमेंट म्हणून बिग बाजारच्या बाहेर बरोबर 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या दोन दिवशी मी फक्त कॅश काउंटरच्या पुढे उभा राहतो शांतपणे 10 मिनिटं. 10 पैकी 8 गिराईक असे असतात ते तिथेच बोलतात आपण एवढं घेतलं खरं पण ठेवायचं कुठे. सी केवढा इम्पॅक्ट आहे हा. म्हणजे अशी स्थिती आहे की मिळतं म्हणून घ्या, पैसे येतात म्हणून थांबवा, मग त्याच्यासाठी मग आपलं आयुष्याची काय वाट लागते ते नाही बघायची. स्थितोस मी गतसंदेह, आता माझ्या डाऊट्स पण नाही राहिले. म्हणजे एक तर मी स्थिर झालो आहे, मला ज्ञान पण आहे, पण आता माझ्या डाऊट्स पण नाही राहिले. आणि आता तू म्हणशील ते मी करीन, करिष्य वचनंतव. आणि जाणण्याचा परिणाम जो संजय म्हणतो तो म्हणतो की यत्र योगेश्वर कृष्ण, म्हणजे जिथे योगेश्वर कृष्ण आहेत किंवा जिथे ज्ञान देणारे योग्य ज्ञान देणारे गुरु आहेत, जिथे योग्य ज्ञान आहेत, यत्र पार्थ धनुर्धर, नुसतं ज्ञान कामाचं नाही, ते इम्प्लिमेंट करणारा एक परफेक्शनिस्ट, एक एक्सलन्स ज्याला म्हणतात ना, आपल्या आयुष्यात एक्सलन्स जर आणायचं असेल ना तर स्पिरिच्युअल नॉलेज लागतं. असंच जगायचं असेल इतरांसारखं तर मग स्पिरिच्युअल नॉलेजची गरज नाही. तर तिथे एक्सलंट पार्थ धनुर्धर आहे. तत्र श्री, श्री म्हणजे काय? आपण ज्याची पूजा करतो लक्ष्मी. श्री विजय, तिथेच विजय आहे, आपल्याला जिंकायचं आहे. आणि कोणाविरुद्ध जिंकायचं आहे? मनाविरुद्ध जिंकायचं, काळाविरुद्ध जिंकायचं आहे. आणि तिथेच माझी नीती पण आहे आणि माझी मती पण आहे असं संजय म्हणतो. सर्वात महत्त्वाचं डेअरिंग म्हणजे हा कोणासमोर म्हणतो माहितीये, धृतराष्ट्रासमोर म्हणतो. सी द डेअरिंग, सी द कॉन्फिडन्स ही हॅज. एवढा कॉन्फिडन्स आपल्याला आला तर आपण कुठलं कुठे जाऊ. आपण जे वागतोय ते बरोबर आहे ह्याच्यामध्ये. आणि जर नाही केलं तर एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरीला असलेल्या राकेशला तो आजारी पडल्यावर त्याची बायको रीना म्हणाली, यावेळी एखादी एखाद्या जनावरांच्या डॉक्टरलाच का नाही दाखवत. राकेशने चमकून विचारलं असं का, त्यावर रीना म्हणाली, नाहीतरी रोज सकाळी कोंबड्यासारखे लवकर उठता, घोड्यासारखे धावत कामावर जाता, गाढवासारखे दिवसभर राबता, लांडग्यासारखे इकडून तिकडून माहिती गोळा करून रिपोर्ट तयार करता, माकडासारखे बॉसच्या तालावर नाचता, घरी येऊन कुत्र्यासारखे आमच्यावर ओरडता आणि मग रात्री रेड्यासारखे डानाडून झोपता. माणसांचा डॉक्टर तुम्हाला काय बेंबल बरं करू शकत. आपली प्रॅक्टिस धोक्यात आहे. आणि दुसरा प्रश्न म्हणजे आपणच तो राकेश नाहीये ना, हा गंभीर प्रश्न. आणि फक्त सुखाच्या मागे लागलं तर काय परिस्थिती होते ना, याची एक छोटीशी क्लिप आहे, दोनच मिनिटाचे, चालेल बघितलेली. तुम्ही कंटाळले की हात वर करा. खरं सांगतो मला कोणालाही बोर करायला आवडत नाही. त्याला आवाजच नाहीये त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. बिस्किटच दिले. अरे कृष्णा, एक छोटीशी गोष्ट आहे ती म्हणजे, एकदा आपल्या पूर्वीच्या राजांना
अनेक असे लोकांना प्रश्न विचारायची फार सवय होती. एका राजाने एका अशा ऋषीला विचारलं, मला ना सुख समाधान यश एका शब्दात सांग. एका शब्दात कसं सांगायचं आणि एवढ्या मोठ्या मोठ्या कन्सेप्ट. ते ऋषी होते आणि सांगितलं फुलपाखरू. फुलपाखरू? तो राजा विचार करायला लागला की आपणही असंच अनेक वेळा विचार करतो. तर नंतर तो त्याच्या बागेमध्ये फिरत असताना त्याला आठवतो की अरे यांनी मला सांग, आणि फुलपाखरू दिसतं तिथे उडताना, तेव्हा आठवतो की अरे बघू तरी काय याच्यात, जरा पिसं पिसं त्याचे पंख बिंख तोडून पाहू काय त्याच्यात यश बिश मिळतं का. ते काय मागे लागतो राजा. त्या फुलपाखरू आपलं हळूच कुठल्या तरी फुलावर बसतं, तो राजा पकडायला पटकन उडून जातो. असं अर्धा तास चालतो, अर्धा एक तास. आता राजा म्हटलं की आपल्याला माहिती आहे की एवढा स्टॅमिना नसतो, चिडतो. चिडला सगळं सगळी बाग घरात करून टाकतो त्या फुलपाखराच्या मागे, पण फुलपाखरू हातात येत नाही. इतका खपतो आणि एका झाडाच्या तिथे खाली बसतो. आणि झाडाच्या खाली बसल्यानंतर 10 मिनिटाला त्याच्या मांडीवर फुलपाखरू येऊन बसतो. तेव्हा त्याला कळतं की त्या योग्याला काय सांगायचं. यश मिळवण्यासाठी धावपळ करायची गरज नाही आहे, पण शांत व्हायची गरज आहे. आधी यशाची व्याख्या चेक करायची गरज आहे की मी यश ज्याला समजतोय ते खरंच यश आहे का नाही. का 4 लोक यश म्हणतात आणि ते माझ्याकडे आहे म्हणून मी यशस्वी आहे, आणि कोणाला म्हणजे तुम्हाला जस्टिफाय करायची पण गरज नाही. तुमचं मनच खात असतं की अरे हे यश नाही आहे म्हणून. नथिंग की कोणाला असं कोणी समाजातला येऊन तुम्हाला विचारेल, कोणीतरी गुरु म्हणेल अरे हे तू करतोय ते चुकीचं आहे. नाही, आपल्यालाच कळतो की नाही बाबा याच्यात मला जे खरं समाधान. आणि कधीतरी चुकून आपल्या हातनं असं काही घडतं की त्याच्यामध्ये आपल्याला मॉनिटरी बेनिफिट्स काहीच नसतात, पण त्यावेळेस जे समाधान येत मिळतं ना, ते समाधान आपण कितीही मोठं यशस्वी काम पैसे घेऊन केलेलं असतं त्याच्यात मिळत नाही. का होत असं? का होत असावं असं? तर त्यामुळे ही कन्सेप्ट लक्षात घ्या की सगळ्यात पहिले मी एक मनुष्य आहे, तर या मनुष्य जीवनामध्ये माझं काहीतरी उद्देश आहे ते शोधायचा प्रयत्न करा. की असंच ॲक्सिडेंटल तर नाही आहे ना. कोण समजतं की मी मूलद्रव्य आणि संयुग आहे आणि मी काही चेतन तत्व नाही असं कोणी समजतं का? मग त्यांना तर हा कथा म्हणजे हे बडबड म्हणजे वेस्टच आहे. की काही केमिकल्स एकत्र आली आणि माझी घडण झाली आणि एक समय असा येईल की ही सगळी केमिकल्स विघटन होऊन जातील आणि मी मरून जाईल, त्यात काय एवढं? असं कोणाचा समज असेल तर दिस एंटायर लेक्चर इज नॉट फॉर देम. आता हळूहळू मॉडर्न सायंटिस्ट पण ते पुनर्जन्म वगैरे काय काय प्रूव्ह करतात, पण आपल्याकडे कोणी जरी म्हटलं कैलासवासी, त्याचा अर्थ कोणीतरी कैलासात गेलंय असं आपल्याला वाटत असतं असलं म्हणून आपण म्हणतो. हा आधार घेऊन मी म्हणतो की आपल्या सगळ्यांना आत्मा आहे एवढं माहिती आहे किंवा विश्वास आहे. पाहिला नसेल डाऊटफुल आहे, पण नाहीच ते असं ठाम कोणी जर म्हणत असेल तर हे आतापर्यंत बोलणं हे सगळं व्यर्थ आहे. कारण मग काय ते एक जसं ही बिल्डिंग आहे तिलाही आयुष्य आहे, तसं मलाही आयुष्य आहे. ती पडणार आहे, मी कधीतरी पडणार आहे. तोपर्यंत काही काही जणांचं तत्व नाही की लाईफ इज अ इंटरवल बिटवीन बर्थ अँड डेथ, लेट्स एन्जॉय इट. पण एन्जॉय नाही करताय म्हणतो आपण, पण नाही करताय. तर त्यासाठी जर मला मनुष्य जीवन मिळालं तर त्याच्यासाठी काय ध्येय आहे, काय अपेक्षित आहे माझ्याकडनं, ते जर शोधलं आणि त्याचं जर पूर्णत्वासाठी आपण प्रयत्न केला तर बाकी आपण जे काय करतोय ना त्याच्यात आपल्याला आनंद मिळेल. मग आपला आनंद हा निरपेक्ष असेल. मला किती आज इन्कम झाला माझा आनंद गल्ल्यावर नसेल. माझं दुःख माझ्यावर जे काही सरकारी बडगा येतोय त्याच्यावर नसेल. मी एक स्वतंत्र एंटिटी होईल जो आत्माराम होईल. मी माझ्यामध्ये समाधान मानायला सुरुवात करेन आणि तो आपल्या आयुष्याचं यश. बाहेरनं काही इनपुटची गरजच नाही आहे. आज इश्यू असा झालाय की आपण आपल्या आतल्या आपण स्वतःला ओळखत नाही, आपण आपल्या मनावर एक्सपेरिमेंट करत नाही, त्यामुळे मग आपल्याला एंटरटेनमेंटसाठी बाहेरच्या इनपुट्स गरज लागतात. खूप खूप धन्यवाद, मला तुम्ही बोलायची संधी दिली. मी खूप बोर केला असेल नसेल तर माझी फक्त सगळ्यांना पांजळ हात जोडून विनंती आहे, कृपया एकदा भगवद्गीता वाचा. काय दिलंय त्याच्यात जाणून घ्या, नाही पडली सोडून द्या. पण त्यात काही नाही, म्हणजे कमीत कमी डॉक्टर सारख्या इंटेलेक्च्युअल फॅकल्टीने एखादं गोष्ट हातातनं घेताच टाकून द्यावी, म्हणजे हे आपल्या फॅकल्टीवर प्रश्नचिन्ह क्रिएट करण्यासारखं. आपण लोकांना असंही म्हणतो की बा कधी कोणी जर आपल्याला सल्ला विचारला की बाबा आयुर्वेदात काय आहे किंवा होमिओपॅथीत काय आहे, आपण त्याला थोताण नाही म्हणत. आपण काय म्हणतो, मला माहीत नाही, माझ्या शास्त्रात असं दिलेलं. तर असं जर एखादं शास्त्र असेल आणि 700 श्लोक आहेत, मी म्हटलं तुम्हाला जास्त वेळ तुमचा घेणार नाही, तुम्हाला तुमच्याकडे भरपूर कमी वेळ आहे मला माहिती आहे, तरी कृपया वाचा. वाचलं की तुम्हाला इंटरेस्ट येईल. आतापर्यंत जी हां माझे रेफरन्स बुक्स आहेत, मी ह्या रेफरन्स बुक्सवर हे केलं. भगवद्गीता जशी आहे तशी, चरक संहिता, PSN, 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल, पंचकोशात्मक विकास आणि आरोग्याचं व्याख्यान करायचे, त्याच्यामध्ये त्यांनी हेल्थ स्टॅटिस्टिक्सवर भरपूर डिस्कशन केलं होतं, त्यातले काही पॉईंट्स घेतले मी. तर मी जेव्हा जेव्हा कुठलं तरी मॅनेजमेंट पुस्तक, लाईफस्टाईल मॉडिफिकेशनचं पुस्तक वाचलं आणि नंतर भगवद्गीता रेफर केली, तेव्हा असं जाणवलं की त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा कन्साईजरित्या त्यांनी जो काही फंडा मांडलेला असतो, प्रिन्सिपल ते कितीतरी इलॅबरेट छान केलेलं आहे. म्हणूनच एखाद्या वेळेस प्रत्येक मॅनेजमेंट गुरु म्हणतात की देअर इज ऑलवेज अ लिंक टू भगवद्गीता. तर कृपया शास्त्र आहे, अवेलेबल आहे, कृपया वाचावं आणि आपलं जीवन तुम्हाला हवं त्या दृष्टीने यशस्वी बनवा, हीच माझी तुम्हाला प्रार्थना. तुमचा सेवा भाव दांडगा आहे.
आणि ते आपल्याला